नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगढ, हरियाणा, कर्नाटक, केरळ आनी मध्य प्रदेशाच्या जनतेक तांच्या स्थापना दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगढाच्या दौऱ्या वेळार नया रायपूर हांगा ब्रह्माकुमारींच्या शांती शिखराचे उक्तावण केलें. बिहारांत विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार निमण्या पावण्यार पावला आनी वेंचणुकेच्या प्रचारान नेट धरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडाच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतल्यो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगढ, हरियाणा, कर्नाटक, केरळ आनी मध्य प्रदेशाच्या जनतेक तांच्या स्थापना दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी छत्तीसगढाच्या जनतेक शुभेच्छा दितना राज्य प्रगतीचे नवीन मापदंड स्थापित करता आनी राज्यांतले खुबशे वाठार जे एका काळार नक्षलवादान प्रभावित आशिल्ले ते आता विकासा खातीर स्पर्धा करतात असे सांगला.
हमारा छत्तीसगढ अपनी स्थापना के 25 साल पूरे कर रहा है. छत्तीसगढ़ के साथ ही देश के और भी कई राज्य अपना स्थापना दिवस मना रहे हैं. मैं इन सभी राज्यों के निवासियों को स्थापना दिवस की बहुत बहुत बधाई देता हूं. राज्य के विकास से देश का विकास, इसी मंत्र पर चलते हुए हम भारत को विकसित बनाने के अभियान में जुटे हैं.
शेतकार भाव भयणींच्या अथक परिश्रमान आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्यान आणि आपल्या तरणाट्यांच्या उल्लेखनीय कामगिरीन हरियाणाच्या इतिहासिक भूमीक पुराय देशी खातीर एक उदाहरणा असा. कर्नाटकाच्या जनतेक शुभेच्छा दितना हे राज्य ज्ञानात रुजिल्ले प्रगतीच्या भावनिक प्रतीक असा असे म्हणून त्यांच्या साहित्य, कला आणि संगीतान तसेच कर्नाटकाच्या लोकांच्या उत्कृष्टता आणि कष्टाळू स्वभावान दिसता असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले. केरळच्या लोकांक शुभेच्छा दितना प्रधानमंत्र्यांनी राज्याचे निसर्गमय भूदृश्य आणि शेकड्यान शेकडो पोरणे दायज भारताच्या उत्साही सांस्कृतिक वैभवाचे प्रतिबिंब असा असे म्हणले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगढाच्या दौऱ्या नया रायपूर हांगा ब्रह्माकुमारींच्या शांती शिखराचे उक्तावण केले. हे केंद्र अध्यात्मिक शिक्षण, शांती आणि ध्यानाचे आधुनिक केंद्र असा. देशाचा विकास ताच्या राज्यांच्या विकासाकडेन जोडिल्लो असा. या मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाला सरकार भारताक विकसित राष्ट्र करपाक वचनबद्ध असा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. या प्रयत्नात ब्रह्माकुमारी सारख्या संघटनांची महत्वपूर्ण भूमिका असा असे त्यांनी म्हणले.
शांती शिखर अकॅडमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड, मैं कह सकता हूं आने वाले समय में संस्थान विश्व शांति के सार्थक प्रयासों का प्रमुख केंद्र होगा. मैं आप सभी को और देश विदेश में ब्रह्मा कुमारी परिवार से जुड़े सभी लोगों को इस सराहनीय कार्य के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं.
भारत पुराय जगात सैमाचा सांभाळ करपी आवाज थाल्ला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयले.
पूरे विश्व में प्रकृति संरक्षण की प्रमुख आवाज बना हुआ है. बहुत आवश्यक है कि हमें प्रकृति ने जो दिया है हम उसका संरक्षण करें, हम उसका संवर्धन करें. और ये तभी होगा जब हम प्रकृति के साथ मिलकर जीना सीखेंगे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर काणकोणच्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाक भेट दितले आनी मठाचे परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वामीजींच्या शुभ उपस्थितीन देशांतल्या सगळ्यांत उंच भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडाच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतल्यो. आयज त्यो हरिद्वारांत पतंजली विद्यापीठाच्या दुसऱ्या दिक्षांत सुवाळ्यांत हाजीर रावपाच्यो आसात. फाल्यां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तराखंड राज्यांत देहरादून हांगाच्या उत्तराखंड विधानसभेक मार्गदर्शन करतल्यो. बेरिनाचे विदेश वेव्हार मंत्री अब्दुल लतीफ बिन रशीद अलझायनी आयज भारताच्या 2 दिसांच्या भेटीर नवी दिल्लीत पावतले. ह्या भेटी वेळार बेरिनाचे विदेश वेव्हार मंत्री आणि भारताचे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांची भेट जातली. प्रसार भारती संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्यान आयज सावन ह्या महिन्याच्या 29 तारखेमेरेन देशभरातल्या 24 केंद्रांनी आकाशवाणी संगीत संमेलनाची 67वी आवृत्ती घडवून हाडटली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान 1994 वर्सा सुरू झाल्ल्या आकाशवाणी संगीत संमेलन भारतातली एक मानाची संस्कृतीक परंपरा म्हणून उभी रावल्यात असे सांगले. हिंदुस्थानी, कर्नाटक आणि लोकसंगीत हांचे उत्कृष्ट प्रवाह देशभरातल्या लोकांक मेरेन हाडपा खातीर हे संमेलन उजवाडाक हाडिल्ले. या संमेलनाचा तपशील दितना प्रसार भारतीचे मुखेल कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी हांणी कोविड महामारीक लागून थोडा वेळ खंडीत जाल्ले उपरांत हो भव्य उत्सव अंदू नव्यान सुरू जाला अशें सांगलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
बिहारांत विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार निमण्या पावण्यार पावला आनी वेंचणुकेच्या प्रचारान नेट धरला. राज्यांत वयल्या पावण्यावेले फुडारी रॅली आनी रोड शो करतात. 18 जिल्ह्यांतल्या 121 विधानसभा मतदारसंघाचेर पयल्या पावण्यार मतदान ह्या म्हयन्याच्या 6 तारखेक जावपाचे आसा. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक भेट दितले आनी दिसभर चलपी वेंचणुकेचे प्रचार करतले. प्रधानमंत्री आयज दनपरा अर्रा आनी उपरांत नवादांत 2 रॅलींक मार्गदर्शन करतले. आयज सांजे वेळार ते पटणाक परत येतले. उपरांत प्रधानमंत्री राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर हांच्या पुतळ्याचेर फुलां ओंपून तांकां श्रद्धांजली दितले. एनडीए उमेदवारांक ते प्रोत्साहन करपाक पाटणांत भव्य रोड शोन वांटो घेतले. तशेंच पाटणा शारांतल्या तख्त श्री हरिमंदीर साहिब गुरुद्वाराक भेट दिवपाचे आसात. प्रधानमंत्री मोदी रोड शोय घडोवन हाडटले. मुझफ्फरपूर आनी वैशालीन भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह रॅलीन उलोवप करतले. काँग्रेस फुडारी राहुल गांधी बेगुसराय आनी खगाडिया हांगा 2 रॅलींत वांटो घेतले. महागठबंधनाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव मुंगेर पाटणा वैशाली आनी सारण हांगा जायत्या वेंचणुकेच्या रॅलींत उलोवप करतले. भारत पर्व भारताच्या विविधतायेची परब 15 दिसांचो सांस्कृतीक अभिसरण काल सांजेवेळा गुजरातांतल्या एकता नगरांत सुरू झालं. सरदार वल्लभभाई पटेल हांच्या 150व्या जयंती निमतान एक भारत श्रेष्ठ भारताची भावना मनवप या महोत्सवाचे उक्तावण गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हांणी केले. उक्तावण सुवाळ्यांत उलयतना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हांणी एक भारत श्रेष्ठ भारत सैम प्रगती आनी सांस्कृतीक दायजाचे आंतरराष्ट्रीय उदाहरण जावन संवसारा खातीर एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनांचो पुरावो म्हणून खंबीरपणान उभो आसा अशें सांगले. तशेंच सगळ्यां खातीर उदरगत हो मंत्र पाळून आत्मनिर्भर आनी बरे भारत घडोवपाची संकल्पना सगळ्यांनी घेवची अशें तांणी सांगले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आनी आंध्र प्रदेशाचे आयटी मंत्री नारा लोकेश हांणी काल राती कसिबुग्गा हांगाच्या वेंकटेश्वर स्वामी देवळाक भेट दिली. थंय काल राती चिड्डाचिड्डी जावन 9 जाणांक मरण आयले आनी जायते जाण जखमी जाले. फुडाऱ्यांनी थळाची तपासणी करून पलासा कम्युनिटी हेल्थ सेंटरांत जखमी जाल्ल्या आनी मरण आयिल्ल्या कुटुंबांक सांत्वन दिले. मंत्री लोकेश हांणी राज्य सरकारा कडल्यान दरेका मरण आयिल्ल्या व्यक्तींच्या कुटुंबा खातीर 15 लाख रुपया आनी जखमी खातीर 3 लाख रुपया एक्स ग्राटिया जाहीर केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख उक्तायले आनी संवसारांत अंतरिल्ल्या व्यक्तींच्या कुटुंबांक प्रधानमंत्री मदत निधीतल्यान 2 लाख रुपया आनी जखमीक 50,000 रुपया भरपाय दिवपाची घोषणा केली. सगळ्यांक जाणांक पुराय वैजकी आनी अर्थिक आदार दिवपाची खात्री मंत्र्यांनी दिली आनी गर्दी वेवस्थापन घटमूट करप, सीसीटीव्ही पळोवणी लावप, मुखेल देवळांनी सुरक्षेच्या वेवस्थेचो निळा घेवप अशे अधिकाऱ्यांक निर्देश दिले. राज्य सरकारान हे दुःखाचे सविस्तर चौकशी करपाचो आदेश दिला. वॉशिंग्टनाकडेन थेट वाटाघाटी करपाची तेहरानाची तयारी ना, पूण अप्रत्यक्ष उलोवणी वरवीं कबलात करूं येता अशें इराणी विदेश वेव्हार मंत्री सय्यद अब्बास अरक्ची हांणी सांगलां. काल प्रसार माध्यमाकडेन उलयतना अरक्चीन आपल्या अणुकेंद्रीय कार्यावळीचे शांततायेचे स्वरूप परतून सांगून इराणाचे युरेनियम समृद्धी थांबोवपाक मेळना अशें सांगलें. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आनी निकोबार जुव्यांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. गुजरात आनी मध्य प्रदेशाच्या सुवात्यांनी गडगड आनी वीज येवपाची शक्यताय आसा. आयसीसी बायलांच्या एका दिसाच्या क्रिकेट विश्वकरण सर्तीन आयज नवी मुंबईत भारताचो पंगड दक्षिण आफ्रिकेच्या पंगडा आड खेळटलो. भारतीय मानक वेळाप्रमाण दनपारा 3 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. परत एक फावट आयच्यो खबऱ्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ आनी मध्य प्रदेशाच्या जनतेक तांच्या स्थापना दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगडाच्या दौऱ्या वेळार नया रायपूर हांगा ब्रह्माकुमारींच्या शांती शिखराचे उक्तावण केलें. बिहारान विधानसभा वेचणुके खातीर प्रचार निमण्या पावण्यार पावला आनी वेचणुकेच्या प्रचारान नेट धरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज उत्तराखंडाच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतल्यो आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.